नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा 14% अधिक वाटा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2024-25 साठी 6,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक. आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया लढत. आता सविस्तर बातम्या. एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% अधिक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य असल्याचं सांगत दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीची राज्यपालांनी माहिती दिली. जालना इथं रेशीम कोष खरेदी विक्रीसाठी खुली बाजारपेठ उभारण्याचं काम पूर्ण झालं असून लवकरच ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात येईल. यामुळे या भागातलं रेशीम उत्पादन वाढणार असल्याचा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, फास्टॅगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं पथकर वसुली, 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, वस्त्रोद्योग क्षेत्राचं बळकटीकरण आणि विस्तार, कर्मयोगी भारत कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना, नमो ड्रोन दीदी आदी योजनांचा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला. राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नवीन सदस्य असलेले पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा परिचय करून दिला. रणधीर सावरकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर आज सदनात चर्चा होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 साठी 6,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. या पुरवणी मागण्यांवर येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी चर्चा होणार आहे. विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडला. त्यावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ केला. सभापती राम शिंदे यांनी कोकाटे हे विधानसभेचे सदस्य असल्यानं त्यांच्यासंदर्भातला विषय विधानसभेत मांडणं उचित ठरेल असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. ते म्हणाले,
सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो, आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे, क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील.
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणातील अनेक मुद्द्यांवर काँग्रेस पक्षानं असहमती दर्शवली आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार होत असून भ्रष्ट मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला. या सर्व मुद्द्यांवर सरकारला जाब विचारणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
कृषी अन्ननागरी पुरवठ्यामध्ये असतील, एरिकेशनमध्ये असेल, बांधकाम विभागात असतील, अशा अनेक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे आणि त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री जे एक पाऊल त्यांनी पुढे उचललेलं आहे ते पूर्ण सगळ्या भ्रष्टाचाराच्या फाईलीला स्टे देतील का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा सगळा जॉब या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहोत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65% गुन्हेगार मंत्री आहेत आणि हे त्यांचेच सगळे आकडे आहेत. 65% मंत्र्यांना ते त्यांच्या मंत्रिमंडळातून काढतील काय हाही एक प्रश्न आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल विधानभवन परिसरात बोलत होत्या.
फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे आपलं बजेट आहे ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता देईल.
विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं काल या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. 10 मार्चला अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे तर 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतमोजणी 27 मार्चला होणार आहे. आमशा पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचं निवेदन दिलं. ते स्वीकारत त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. वेव्स शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. अॅनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांचा यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेली वेव्स परिषद 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. दरम्यान या अंतर्गत प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स ही स्पर्धा आयोजित केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा काल मुंबईत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमनरे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांची जयपूर इथल्या राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती हरिभाऊ बागडे यांनी ही नियुक्ती केली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3 दिवसीय व्याख्यानमालेला कालपासून प्रारंभ झाला. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी कबीर, संत, सुधारक आणि कवी या विषयावर आपले विचार मांडले. या व्याख्यानमालेत आज कोल्हापूर इथले प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य सुनील कुमार लवटे यांचं भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. दरम्यान विद्यापीठातल्या ललित कला विभागातर्फे व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स इन व्हिज्युअल आर्टला कालपासून प्रारंभ झाला. प्रकुलगुरू वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात तादलापूर इथं पहिलं राज्यस्तरीय गावगाडा संमेलन काल पार पडलं. परिसरातल्या नागरिकांचा या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत मॅक्सवेल लोपिस यांनी मार्गदर्शन केलं. माणसाची निसर्गापासून झालेली फारकत दूर करण्यासाठी आता शब्दांचे शस्त्र हाती घेऊन भवताल घडवावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुबई इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार असून अंतिम सामना येत्या रविवारी 9 मार्चला खेळला जाणार आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातल्या मुलांची काळजी घेणं ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून संवेदनशीलतेनं हे काम करावं असं आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं वसतीगृहांची पाहणी केल्यानंतर बोलत होते. जिल्ह्यातल्या वसतीगृहांमध्ये सुधारणेला वाव असल्याचं लोखंडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे येत्या 7 मार्चपासून 3 दिवस कर समाधान महाशिबीर आयोजित करण्यात आलं आहे. उपायुक्त अपर्णा थेटे यांनी ही माहिती दिली. विधी प्राधिकरणामार्फत कोर्टाच्या नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांसाठी हे शिबीर होणार असून या शिबिरातच कर भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी ग्रामपंचायतींसह सर्व कार्यालयांना महास्वच्छता अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा 14%हून अधिक वाटा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2024-25 साठी 6,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
आहे.